यशया अध्याय 33। अरे लुटार्या, तुला लुटले नाही। अरे ठका, तुला ठकविले नाही। तुला धिक्कार असो, तुझे लुटणे अटपले म्हणजे तुला लुटतील। तुझे ठकविणे अटपले म्हणजे तुला ठकवितील। हे परमेश्वरा, आम्हावर कृपा कर, आम्ही तुझी आशा धरून आहो। रोज सकाळी तू आमचा भुज हो आणि संकटसमयी आमचा उद्धारक हो। कलहाचा ध्वनी ऐकताच लोक पळून गेले, तू उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली। टोळ जसे सारे फस्त करितात, तशी तुमची लूट हरण करीतील। नाकतोडे धाड घालतात, तसे तिजवर धाड घालीतील। परमेश्वर उन्नत झाला आहे, उच्च स्थानी राहून त्याने सियोन न्यायशीलतेने व धार्मिकतेने भरिले आहे। तुझ्या काळी स्थिरता बसेल, तारण सुज्ञता व ज्ञान यांचे वैपुल्य होईल। परमेश्वराचे भय त्याचा निधी होईल। पहा, त्यांचे वीर बाहेर रडत आहेत, शांतीचा संदेश आणणारे स्फुंदून स्फुंदून रडत आहेत। राजमार्ग ओस पडले आहेत, कोणी प्रवासी आढळत नाहीत। त्याने करार मोडिला, नगराचा उपमर्द केला, मनुष्यांचा धिक्कार केला। देश विलाप करीतो, तो म्लान झाला आहे। लबानोन निस्तेज व शुष्क झाला आहे, शारोन अरण्यप्राय झाला आहे। बाशान व कर्मेल आपली पाने गाळीत आहेत। परमेश्वर म्हणतो, आता मी उठेन, मी उभा राहीन, आता मी आपली महती दाखवीन। तुम्ही भुसाचा गर्भ धराल व धसकट प्रसवाल। तुमचा श्वास हाच अग्नी आहे, तो तुम्हास ग्राशील। राष्ट्रे भाजलेल्या चुनखडीसारखी भस्म होतील। काटेरी झुडपे तोडून आगीत जाळीतात, तशी ती होतील। दूरच्या लोकांनो, मी काय केले ते ऐका। जवळच्या लोकांनो, माझे सामर्थ्य ओळखा। सियोनेतील पातकी घाबरले आहेत, अधर्म्यास कापरे भरले आहे। भस्म करणाऱ्या अग्निसमीप आमच्यातला कोण राहील। सर्व काळ पेटत राहणाऱ्या अग्निसमीप आमच्यातला कोण टिकेल। जो धर्माने चालतो, सरळ भाषण करीतो, जुलूम करून होणारा लाभ अभेरितो, लाच घेण्यापासून आपला हात आवरितो, घातपाताच्या मनसुब्याला आपले कान बंद करीतो, दुष्कर्माला आपले डोळे मिटतो, तो उच्च स्थानी वास करील। दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल। त्याचे जल आटणार नाही। तुझे नेत्र राजाला वैभव संपन्न असा पाहतील। ते दूर दूर विस्तृत झालेली भूमी पाहतील। त्या भयप्रसंगाचे तू आपल्या मनात चिंतन करशील। कोठे गेला तो गणना करणारा, कोठे गेला तो तोलणारा, कोठे आहे तो बुरजांची गणना करणारा। अडदांड लोक, अस्पष्ट शब्द बोलणारे बाबर ओठांचे लोक, ज्यांची बोली तुला समजत नाही अशा तोतऱ्या जिभेचे लोक यापुढे तुझ्या नजरेस पडणार नाहीत। आमचे मेळे भरविण्याची सियोन नगरी पहा, यरुश्लेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल। जो कधी हलवित नाहीत, ज्याच्या मेखा कधी उपटीत नाहीत, ज्याची एकही दोरी तोडीत नाहीत, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल। आणखी तेथे आम्हासाठी प्रतापी परमेश्वराचा निवास होईल। ते रुंद नदी नाल्यांचे ठिकाण होईल, त्यात वल्ह्यांच्या तारवाचा मोठ्या जहाजाचा प्रवेश होणार नाही। कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे, तो आम्हास तारील। तुझे दोर ढिले पडले आहेत, ते डोलकाठीचा आधार स्थिर राखीत नाहीत, ते शीड पसरीत नाहीत, ते विपुल लूट वाटितात, लंगडेही लूट करीतात। मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही, तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात।